फिर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 8:44 वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे 8:03 ची.
मॉर्निंग नंबर वन पर आज का तीन
साधारण डाळ विक्री केल्यास दंड होणार, कैद सुद्धा होणं शक्य. दर नियंत्रण कायद्याच्या मसुद्याला मंजुरी मिळालेली आहे. सो आटे दाल का भाव जो है त्यावरती या गोष्टीचा परिणाम होणार आणि काळा बाजार सुद्धा कमी होणार आहे. मनाला शांतता आणि आनंद देणारी एक बातमी नाशिक सोबत. उत्तर महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. वायव्य आणि पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे तापमान काही प्रमाणात घसरेल असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे उन्हानं जी काय लाही 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 होतीये ती सुद्धा आता जर अशी आपली अग्नी तो शांत होईल, दाह शांत होईल असं म्हणायला हरकत नाहीये. सायकल चालवणं ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर केला जातो आहे आणि हा सायकल चालवण्याचा परिणाम किती चांगला होऊ शकतो ही गोष्ट सुद्धा पटवून दिली जाते. त्यामुळे शहरामध्ये सायकलिस्ट मंडळी जरा जास्त तयार होत चालल्या आहेत आणि ह्या गोष्टीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा कमी होतोय आणि आरोग्य सुद्धा सुधारत आहे. ग्रेट. सायकल चालवणाऱ्यांसाठी टाळ्या. दिल चीज तुझे दे दी फ्रॉम मेअर लेफ्ट. गाणं येत आहे थोडा सोळ्यात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. मजा आते राहू.